नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. होळी हो रंगाचो उत्सव आज देशभरासयत पारंपारीक उमेदीन आनी खोशेन गोंयांत मनयलो. भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी गोवा वैजकी हॉस्पिटलाच्या पीएनआरसी आनी एनआयसीयू अचकीत तपासणी भेट दिली आनी जतनाय आनी सुविधांच्या दर्जांचे मुल्यांकन केले. शेनवारा जावपाची आशिल्ली बारावी परिक्षा थारायल्या प्रमाण जातली अशें केंद्रीय माध्यमीक शिक्षण मंडळ सीबीएसईन सांगला. लाउडस्पीकर लावपाचे असल्यार पर्यावरण आनी हवामान बदल संचालनालयान शुल्क निश्चित करपी अधिसुचोवणी जारी केल्या. आता पुराय खबरो. होळी हो रंगाचो उत्सव आज देशभर पारंपारीक उमेदीन आनी खोशेन मनयलो. हो उत्सव वसंत ऋतूचे आगमन, वायटाचेर बऱ्याचे जैत आनी एकचार आनी भावपणाची भावना वाडयता. जात पंथ पिराय आनी लिंग हांच्यो मर्यादा हुपून लोकांक एकठांय हाडून एकचार समता आनी भावपणाच्या भावनेन ही परब मनयतात. होळीचे एक दीस आदी मनयतात त्या होलिका दहनान ही परब सुरू जाली, जी धर्माच्या जैताचे प्रतीक आसा. पणजेकारांनी पणजे महालक्ष्मी देवळांत वचून देवीचे दर्शन घेतल्या उपरांत व्हडा उमेदीन आझाद मैदानाचेर एकामेकांक रंग लायत रंगपंचम मनयली. ल्हान ते जाणटे तशेंच राजकारणी राजकारण विसरून उमेदीन हे रंगपंचमीत वांटेकार जाले. ब्रेसरा सांजे वेळार होळी दहन केल्या उपरांत गोंयच्या वेगवेगळ्या वाठारांनी रंगपंचम मनयली. पणजे शिगमोत्सव समितीन पणजे आझाद मैदानाचेर रंगोत्सव घडोवन हाडलो. मनरिजवणेच्या कार्यावळी वांगडाच ह्या वेळार घडोवन हाडल्यो आनी ह्या कार्यावळीत सदानंद शेत तानावळे, भाजपा प्रदेशाध्यक्ष दामू नायक, महापौर रोहित मौनसरात, उत्पल परिकार, उद्योजक श्रीनिवास देप्पो आनी हेर नागरिकांसयत वांटेकार जावन एकामेकांक रंग लायलो. पणजे शिगमोत्सव समिती शिगम्या निमतान चार दीस शिगम्याचे मिरवणुकेसयत हेर मनरिजवणेच्यो कार्यावळी आझाद मैदानाचेर घडोवन हाडटले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी साखळे मतदारसंघा वांगडा रंगपंचम मनयली आनी रंगपंचम खेळटना चडांत चड सेंद्रीय रंग वापरचो असो उलो मारलो. गोंयांत फुडले 8 दीस शिगमो चलतलो. रंग लायतना तो दोळ्यांत, कानांत, नाकांत आनी तोंडांत वचचो न्ही, ताचे वायट परिणाम कोणाक जावचे न्ही हाची जतनाय घेवची. तशें शक्य आसता तितले सेंद्रीय रंग वापरचे, जाका लागून कोणाकूच त्रास जावचो ना आनी सगळ्यांनी ही उमेद वाटून घेवची असो उलो ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी मारलो. होळीचो उत्सव फक्त रंग आनी गुजया पुरतोच मर्यादित ना. हो उत्सव देशांतल्या वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळी इनामां आनी वेगवेगळ्या परंपरेन मनयतात. ह्या उत्सवात कांय लोक लठ्ठमार होळी खेळटात, जाल्यार कांय लोक लोकगीतां गावन खादी होळी मनयतात. उत्तर प्रदेशांत नंदगांवांतले लोक भगवान श्रीकृष्ण आनी गोपाळांचो भेस करून होळी खेळपाक बरसाणांक येतात. ते गांवच्यो बायलो तांकां बडयो मारतात. मध्य प्रदेशांत रंग गुलाल एकमेकांक लावन होळी मनयतात. उत्तराखंडांत लोक पारंपारीक वेशभूषेंत देवळां आनी भौशीक थळांक भेट दिवन लोकगीतां गायतात. हाका बैठाकी होळी म्हणटात. गोंयांत सगळे कडेन होळी दहनाच्यो विधी जातात, मात प्रत्येक जाग्याच्यो प्रथा वेगवेगळ्यो आसतात. केपे लागसर आशिल्ल्या मळकर्णे गांवांतली शेणी उजो ही एक अशीच आगळी वेगळी परंपरा आसून काल राती असंख्य भाविकांच्या उपस्थितीत हो उत्सव मनयलो. मळकर्णे गांवांत मनोवपी शेणी उजो हो एक आकर्षक होळी विधी म्हणून फामाद आसा. मळकर्णे हांगा होळी उत्सवाचो एक भाग म्हणून थळावे लोक ह्या विधीत सहभागी जावपाक एकठांय येतात. हो उत्सव देवळाच्या परिसरात जाता, तर सुकिल्ल्या शेणांच्या शेण्यांची व्हड रास मेकळ्या जागेत जाळटात. ह्या उत्सवात भाग घेवपी भाविक देवळाच्या आवारात उभ्यो केल्यो 3 सुपाऱ्याच्या माळ्या भोवती फेर धरतात आनी हेर भाविक जळट्यो शेण्यो तांच्या शेवटीन मारतात. वास्कोच्या दामोदर देवळा लागसर भायर रंगाची उधरण करून शिगमो व्हडा उमेदीन मनयलो. केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकार, मंत्री मॉवीन गुदीन, आमदार संकल्प आमोणकार, मुरगाव नागरिक शिगमोत्सव समितीचे मुखेली आमदार दाजी साळकार आनी व्हडा संख्येन जमिल्ल्या नागरिकांच्या उपस्थितीत वास्कोचे ग्रामदैवत दामोदर देवाक गाराणे घालून जाल्या उपरांत रंगाची उधळण जाली. उपरांत शारात मिरवणूक काढून शिगमो मनयलो. देशातल्या वेगवेगळ्या वाठारांनी होळी उत्सव असलो तरी शेनवारा जावपाची आशिल्ली बारावी परिक्षा थारायल्या प्रमाण जातली अशें केंद्रीय माध्यमीक शिक्षण मंडळ म्हळ्यार सीबीएसईन सांगला. हिंदी कोर आनी हिंदी ऐच्छीक विशयाची बारावी परिक्षा थारायल्या तारखेक जातली अशें मंडळान निवेदनात सांगला. तशेंच 15 मार्चाक परिक्षेक हजर रावपाक शकनाशिल्ल्या विद्यार्थ्यांक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पांवड्यावेल्या खेळ सर्तींनी वांटो घेवपी विद्यार्थ्यां खातीर आयोजीत केल्ल्या खाशेल्या परिक्षेत रावपाची संद दितले अशें ह्या निवेदनात म्हळां. कृष्णदिरीचा कीर्तन सूर्य ह भ प दत्तदास घागबोय हांच्या पुस्तकाचे प्रकाशन फाल्या बोरयेच्या नवदुर्गा संस्थान सभागृहात जातले. गोवा मराठी अकादमीच्या फोण्या प्रभागान हो प्रकाशन सुवाळो घडून हाडला. गोयातले कीर्तन भक्ती परंपरेत सर्गेस्त ह भ प दत्तदास बुवा घाग हांचे व्हड योगदान आसा. तांचे जीवन विचार आनी कार्याचो दिवाळ घेवपी या पुस्तकांचे संपादन म्हापशेचे कलाकार आनी लेखक दीपक मणेरीकर हांणी केला. करवीर पीठाधीश श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य हांच्या हस्तुकी ही पुस्तकाचो विमोचन सुवाळो जातलो. दत्तदास घागबोवाचे पूत शरद बुवा घाग हे मानाचे सोयरे आसतले. हेर मानेस्तां मदीं डॉ शिरीश बोरकार, प्राध्यापक अनिल सामंत, सचिन सावकार, लेखक दीपक मणेरीकर हजर आसतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वेल्यान आयकतात.
इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आनी डीजे उपकार करून लक्ष दियात. वेव्ज 2025 चॅलेंजांत वांटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात. रेझोनेट द ईडीएम चॅलेंज नाव नोंदणी खातीरची मुजत 31 मार्च 2025 मेरेन वाडयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीता मदल्या तुमच्या प्रतिभेचे संसारीक पावण्यार प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडावू नाकात. चड माहिती खातीर भेट दियात wavesindia.org.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल खबरो. भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी गोवा वैजकी हॉस्पिटलाच्या PNRC आनी NICU विभागाक अचकीत तपासणी भेट दिली आनी जतन आनी सुविधांच्या दर्जांचे मूल्यांकन केले. तशेंच बालरोग विज्ञान विभागातल्या नवजात शिशू अतिदिक्षता विभाग NICU भेट दिवन आव्हानां समजून घेवपा खातीर दोतोरांकडेन संवाद साधलो. भुरग्यां खातीर न्युरो रिहॅबिलिटेशन सेवा वाडोवपा खातीर PNRCची सुदारणा करपाची येवजण सुरू आसा अशी माहिती राणे हांणी भेटी उपरांत दिली. लाउडस्पीकर लावपाचे असल्यार कार्यावळीच्या सप्तका आदी खासगी कार्यावळी खातीर 3 ते 5 हजार रुपया परवाना शुल्क भरचे पडटले. पर्यावरण आनी हवामान बदल संचालनालयान शुल्क निश्चित करपी अधिसुचोवणी जारी केल्या. वेवसायीक कार्यावळी खातीर 1 सप्तका आदीच ऑनलायन अर्ज केल्यार 12 ते 21 हजार रुपया मेरेन शुल्क भरचे पडटले. सरकारी धार्मीक पारंपारीक आनी खेळा कार्यावळीतल्या लाउडस्पीकरां खातीर शुल्क घेवचे ना. खासगी कार्यावळी खातीर 7 दिसांनी अर्ज केल्यार 3 हजार रुपया आनी 3 ते 7 दिसांनी अर्ज केल्यार 4 हजार रुपया शुल्क भरचे पडटले. जाल्यार कार्यावळीच्या 3 दिसांनी अर्ज केल्यार 5 हजार रुपया शुल्क आकारतले. वेवसायीक कार्यावळी खातीर 7 दिसांनी अर्ज केल्यार 15 हजार रुपया, 3 ते 7 दिसां मदीं अर्ज केल्यार 18 हजार रुपया आनी 3 दिसांनी अर्ज केल्यार 21 हजार रुपया शुल्क भरचे पडटले. बार, रेस्टॉरंट, क्लब आनी हेरांनी 3 वर्सां मेरेन संगीत वा लाउडस्पीकरांचे परवाने घेतल्यात तांकां हे दर लागू जावचे ना. पणजेत वेधशाळेन नोंद केल्या त्या प्रमाण तापमान कमाल तापमान 35.4 आनी किमान 26 डिग्री सेल्सियस आशिल्ले. हवेतली आर्द्रता 73% आसा. हवामान सुकें आसतले आनी तापमान 34 ते 38 डिग्री सेल्सियस मेरेन आसूं येता. सकाळी कांय प्रमाणांत धुके पातळू येता असो अदमास वेधशाळेन उक्तायला. थळावे हितसंबंध आनी पर्यावरणाची राखण करपाचेर लक्ष केंद्रीत करून गोंयासयत देशभर खणकाम सुलत करपाक भारत सरकार वावुरता. खणकामाचो परिणाम जाल्ल्या वाठारांनी उदरनिर्वाहाची संद दिवप आनी जिणेचो दर्जो सुदारप हाचे सयत टिकाऊ खण पद्दतीक चालना दिवप हो ह्या यत्नात आसा अशें खण केंद्रीय खण मंत्री जी किशन रेड्डी हांणी आयज सांखळीतल्या वर्ल्ड यंगाच्या वेदांत खण थळाक आनी सुर्ला खण थळाक राज्यसभा वांगडी सदानंद शेट तानावडे हांचे वांगडा भेट दिली तेन्ना पत्रकारांक सांगलें. अर्थीक वाड आनी पर्यावरण संरक्षण हांचे मदीं समतोल दवर हो सरकाराचो हेत आसा अशें तांणी सांगले.
जिधर जो माइनिंग सेक्टर में आफ्टर माइनिंग के बाद डी माइनिंग हो जाते हैं, डी कोल हो जाते हैं, सो माइनिंग के बाद उस एरिया को पूरा कम्युनिटी के लिए यूटिलिटी हो ऐसा प्रधानमंत्री जी का इच्छा है. इस दृष्टिकोण में लगभग 140 कोल माइंस पे हम एक एक्टिविटी कर रहे हैं. इस एरिया में लगभग वी आर गोइंग टू स्पेंड 10,000 करोड़. उसमें एनवायरमेंट के दृष्टिकोण से फिर फॉरेस्ट को डेवलप करना और फॉरेस्ट के साथ साथ टैंक्स में इरिगेशन दृष्टिकोण से डेवलप करना, फिशेस डेवलप करना, फिशरीज का डेवलप करना. आज ऐसे ही आप देख रहे हैं इस गोवा में बहुत ध्यान दे रहे हैं, क्योंकि आने वाले पीढ़ी जो माइनिंग एरिया में जो किसान करने वाले, खेती करने वाले, अलग अलग जो खाड़ी का फिशरीज काम करने वाले, उनको काम मिलना चाहिए.
आकाशवाणी पणजी तात्पुरत्या करारा कोंकणी निवेदक पदा खातीर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयता. शिक्षणीक पात्रताय पदवी मेरेनचे शिक्षण पिराय एफ एम रेनबो खातीर 21 ते 40 वर्सां कोंकणी वांगडा मराठी भाशेचें गिन्यान गरजेचें अर्जा वांगडा शिक्षणीक दाखले तशेंच आधार कार्ड पॅन कार्ड आनी फोटो जोडचो कामाच्या दिसांनी 11 ते 1 वरां मजगतीं पुराय भरिल्लो अर्ज आनी परिक्षे खातीरची फी घेवन आकाशवाणी पणजी आल्तीन हांगा येवचें अर्ज धाडपाची निमणी तारीख 17 मार्च 2025 आसा आनी आतां खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो होळी हो रंगाचो उत्सव देशभर पारंपारीक उमेदीन आनी खोशेन मनयलो भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी गोवा वैजकीय हॉस्पिटलाच्या पीएनआरसी आनी एनआयसीयूक अचकीत तपासणी भेट दिली आनी जतनाय आनी सुविधांच्या दर्जांचें मुल्यांकन केलें शेनवारा जावपाची आशिल्ली 12वी परिक्षा थारायल्ल्या प्रमाण जातली अशें केंद्रीय माध्यमीक शिक्षण मंडळ सीबीएसईन सांगलां लावडस्पिकर लावपाचे असल्यार पर्यावरण आनी हवामान बदल संचालनालयान शुल्क निश्चित करपी अधिसुचोवणी जारी केल्या आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो आमचें मुखावेलें प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळच्या 7:25 नमस्कार